चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तामिळनाडूमध्ये अडकलेल्या ऊसतोड मजुरांचे महाराष्ट्राच्या वाटेकडे डोळे। महाराष्ट्राच्या बीड आणि परभणी येथील जवळपास 190 ऊसतोड मजूर कोरोनामुळे तामिळनाडूमध्ये अडकले आहेत आणि आपल्या घरी जाण्याची वाट पाहत आहेत। या मजुरांनी राज्य सरकारकडे मदतीची याचना केली आहे। ऊसतोड मजूर नीलाबाई राठोड यांनी सांगितलं की आम्ही जवळपास 2 महिन्यांपासून इथं अडकलो आहोत। मला माझ्या मुलांसोबत राहण्यासाठी घरी जायचं आहे। महाराष्ट्र सरकारनं आम्हाला पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही केली। राठोड या तमिळनाडूत अडकलेल्या बीड आणि परभणीतील 190 मजुरांपैकी एक आहेत। हे सर्व तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातील किजफा पालूर गावात अडकले आहेत। इथं मजूर ऊस तोडणीसाठी आले होते। यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना मेडिकल चेकअपनंतर सरकारनं आपल्या घरी सोडलं होतं आणि सर्व लोक जवळपास आपल्या घरी पोहोचलेही आहेत।